पाठ 7 माझा दिनक्रम स्वाध्याय 7 1 ऐकूया आणि वाचूया.
काय रे, तू हल्ली रिक्षा स्टँडवर का दिसत नाहीस?
तब्येत बरी नाही दादा.
काय झालं?
पोट दुखतंय हो माझं.
अरे असं कसं चालेल रे, पोट दुखण्यासारखं तू दिवसभर काय करतोस? सांग जरा, किती वाजता उठतोस तू?
मी सकाळी लवकर उठतो 6 वाजता आणि लगेच आंघोळ करतो.
आणि मग नाश्ता कधी करतोस?
नाश्ता नाही करत दादा, लगेच रिक्षा काढतो आणि भाडी घेतो.
हे बरोबर नाहीये बरं का. मग दुपारी किती वाजता जेवतोस?
दुपारी नाही जेवत मी, संध्याकाळी जवळपास 5 वाजतात मला जेवायला. दुपारी फक्त रिक्षा चालवतो आणि कधी कधी रिक्षामध्येच झोपतो.
बर, आणि मग रात्री?
रात्री घरी गेल्यावर बायकोसोबत जरा गप्पा मारतो, स्वयंपाकात मदत करतो आणि मग जेवून झोपायला रात्रीचे 12 वाजतात.
हाच तर प्रॉब्लेम आहे ना. कधीही काहीही करतोस तू, जेवण झोप कसं वेळच्या वेळी झालं पाहिजे. वेळच्या वेळी सगळं करत जा, म्हणजे तब्येत खराब होणार नाही.